म्हणून सांगा.
सत्यनारायणाच्या पूजा पूजा लागत हे ग क्या पूजा बसल माझं बाळ. सत्यनारायणाच्या पूजा पूजे लागती सुपाय रे पूजा मांडली दुपाय रे. सत्यनारायणाच्या पूजे पूजे लागतो केवळा माझं ग तानबाळ मुती झाजाच निवळा. सत्यनारायणाच्या पूजे पूजे मांडली वाटेवरी माझ्या ग बाळायच्या हाई किसना पाटेवरी. आणि काय म्हणते सत्यनारायणाच्या पूजा पूजा लागती खारी एक माझ्या ग बाळायनी पूजा मांडली भारी एक सत्यनारायणाच्या पूजा पूजा लागती सुपाय रे माझ्या ग बाळायनी पूजा मांडली दुपाय. सत्यनारायणाच्या पूजा पूजा लागत तांदूळ माझ्या ग बाळायनी पूजा मांडली मंजूळ. तेच बरकत आहे
सत्यनारायणाची पूजा पूजा मांडली उल्हासाने माझा ताना बाळा वाटी प्रसाद गल्ला सांग.
संपत्तीचे नार त्याचे संपत्तीचे नार गर्वाचे
संपत्तीचे नार तुझी संपत्ती तुझी तुला
काय माझ्या घरी सोनं दाखवते
तुला. आपल्या बाळावरून म्हणतो ना आपण
दुसरी
गल्लास वाटी प्रसाद गल्लास
अभंड काय नारा
भुक्यावर असेल म्हातारा भुक्यावर असेल वाढवी
तुमच्या वयाच्या बाईला काय कोण
करते हाय ती म्हणायला
खरं येते म्हणा.
आपलं काय अभ्यास आहे आपलं थोडीच नाव ठेवायची ते मला समजतच नाही कोणी काय म्हणलेलं त्यामुळे मी डोक्याला घेत नाही त्रास. म्हणा म्हणा संपत्तीच्या नारीचं
हटाव तुम्हाला येते
आता ती सांगायला तसं म्हणाली
मी अजून दुसरे सांगतो कसलं आता गवशीचं झालं
माझी निराळे
जनाबाई शामराव कुंभार
सगळे संपत्तीच्या नारीचं म्हणणार का जोरात
कबड्डी शेजारा
बिना आणि आवाज म्हणायचं असं पडंग्याच म्हणायचं नको.